पाठ्यपुस्तक पाठ सहा घरकुल
दोन
माझं घर
क
ऐकूया व गाळलेल्या जागा भरूया. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेमजिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूंतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेमजिव्हाळा, नकोत नुसती नाती.